श्रीमान् वेङ्कटनाथार्यः कवितार्किककेसरी वेदान्ताचार्यवर्यो मे सन्निधत्तां सदा हृदि। मानातीत प्रथित विभवां मंगलं मंगलानां वक्षःपीठिं मधुविजयिनः भूषयन्तीं स्वकान्त्या प्रत्यक्षानुश्रविकमहिमा प्रार्थिनीनां प्रजानां श्रेयो मूर्तिं श्रियं अशरणस्त्वां शरण्यां प्रपद्ये। आविर्भावः कलशजलधावद्वरेवापि यस्याः स्थानं यस्याः सरसिजवनं विष्णुवक्षस्तनं वा भूमायस्या भुवनमखिलं देवि दिव्यं पदं वा स्तोकप्रज्ञैरनवधिगुणा स्तूयसे सा कथं त्वम्। स्तोतव्यत्वं दिशति भवती देहिभिस्तूयमाना तामेव त्वामनितरगतिः स्तोतुमाशंशमानः सिद्धारम्भः सकलभुवनश्लाघनीयो भवेयम् सेवापेक्षा तव चरणयोः श्रेयसे कस्य न स्यात् यत्सङ्कल्पात् भवति कमले यत्र देहिन्यमीषायां जन्मस्थेम प्रलयरचना जङ्गमा जङ्गमाना तत्कल्याणं किमपि यमिनां एकलक्ष्यं समाधौ पूर्णं तेजः स्फुरति भवती पादलाक्षारसाङ्कम्। निष्प्रत्यूह प्रणय घटितं देवि नित्यानपायं विष्णुस्त्वं चेद्यनवधिगुणं द्वन्द्वमन्योन्यलक्ष्यम् शेषचित्तं विमलमनसां मौलयश्च श्रुतीना सम्पद्यन्ते विहरणविधौ यस्य शय्या विशेषाः उद्देश्यत्वं जननि भजतोः उज्जितोपादिगन्धौ यद्ग्रूपेह विषयुवयोः एकशेषित्वयोगात् पद्मे पत्युश्च वचनिगमैः नित्यमन्विष्यमाणः नावच्चेदं भजति महिमा नर्तय मानसौ नः पश्यन्तीषु श्रुतिषु परितः सूरिवृन्देन सार्धम् मध्ये कृत्य त्रिगुणफलकम् निर्मितस्थानभेदम् विश्वाधीशप्रणयिनि सदा बिभ्रमद्यूतवृत्तौ ब्रह्मेशाद्य दधति युवयोः अक्षशारप्रचारम् अस्येषा न त्वमसि जगतः संश्रयन्ति मुकुन्दौ लक्ष्मीः पद्मा जलधितनया विष्णुपत्नीर्दिरेति यन्नामानि श्रुतिपरिपणान्येव मावर्तयन्तः नावर्तन्ते दुरितपवनप्रेरिते जन्मचक्रे बाहुः कतिजिदपरे त्वत्प्रियं लोकनाथम् किं तैरन्तः कलहमलिनैः किञ्चिदुत्तीर्यमग्नैः त्वत्सम्प्रीत्यै विहरति हरौ सम्मुखीनां श्रुतीनां भावारूढौ भगवति युवां दम्पती दैवतं नः आपन्नार्ती प्रशमनविधौ बद्धदीक्षस्य विष्णोः आचक्युस्त्वाम् प्रियसहचरी ऐकमत्योपपन्ना प्रादुर्भावैरपि समतनुः प्राध्वम् अन्वीयसे त्वम् दूरोत्सिप्तैरिव मधुरता दुग्धराशिस्तरङ्गैः धत्ते शोभां हरिमरकते तावकी मूर्तिराद्या तन्वी तुङ्गस्तनभररता तप्तजाम्बूनदाभा यस्यां गच्छन्ति उदयविलयैः नित्यमानन्दसिन्धौ इच्छा वेगोल्लसितलहरी ವಿಭ್ರಮಂ ವ್ಯಕ್ತಯಸ್ತೆ ಆ ಸಂಸಾರಂ ವಿತತಮಖಿಲಂ ವಾಂಗ್ಮಯಂ ಯದ್ವಿಭೂತಿಃ ಯದ್ಭ್ರೂಭಂಗಾತೆ ಕುಸುಮದನುಷಃ ಕಿಂಕರೋ ಮೇರುಧಂ ವಾ ಯಸ್ಯಾಂ ನಿತ್ಯಂ ನಯನ ಶತಕೈಃ ಏಕಲಕ್ಷ್ಯೋ ಮಹೇಂದ್ರಃ ಪದ್ಮೇ ತಾಸಾಂ ಪರಿಣತಿರಸೌ ಭಾವಲೇಶಿಸ್ತ್ವದೀಯೈಃ. ಅಗ್ರೇ ಭರ್ತುಃ ಸರಸಿ ಜಮಯೇ ಭದ್ರಪೀಠೇ ನಿಷಣ್ಣಾಂ ಅಂಭೋರಾಶೇ ಅಧಿಗತ ಸುಧಾ ಸಂಪ್ಲವಾದುತ್ತಿತಾಂ ತ್ವಾ ಪುಷ್ಪಸಾರಸ್ಥಕಿತ ಭುವನೈಃ ಪುಷ್ಕಲಾವರ್ತಕಾದ್ಯೈಃ ಕ್ಲಿಪ್ತಾರಂಭ ಕನಕ ಕಲಶೈಃ ಅಭ್ಯಶೀಲ್ಚಲ್ ಗಜೇಂದ್ರಾಃ ಆಲೋಕ್ಯತ್ವಾ ಅಮೃತ ಸಹಜೇ ವಿಷ್ಣು ವಕ್ಷಸ್ಥಲಸ್ಥಾಃ ಶಾಪಕಾಂತಾಃ ಶರಣಮಗಮನ್ ಸಾವರೋಧಾಃ ಸುರೇಂದ್ರಾಃ ಲಬ್ಧ್ವಾ ಭೂಯಸ್ತ್ರಿಭುವನಮಿದಂ ಲಕ್ಷಿತಂ ತ್ವತ್ಕಟಾಕ್ಷೇಃ ಸರ್ವಾಕಾರ ಸ್ಥಿರ ಸಮುದಯ ಸಂಪದಂ ನಿರ್ವಿಶಂತಿ. ಆರ್ತತ್ರಾಣವ್ರತಿಭಿಃ ಅಮೃತಸಾರ ನೀಲಾಂಬುವಾಹೈಃ ಅಂಭೋಜಾನಾಂ ಉಷಸಿ ಮಿಷತಾಂ ಅಂತರಂಗೈಃ ಅಪಾಂಗೈಃ ಯಸ್ಯಾಂ ಯಸ್ಯಾಂ ದಿಶಿ ವಿಹರತೆ ದೇವಿ ದೃಷ್ಟಿಸ್ವದೀಯಾ ತಸ್ಯಾಂ ತಸ್ಯಾಂ ಅಹಮಹಮಿಕಾಂ ತನ್ವತೆ ಸಂಪದೋಘಃ ಯೋಗಾರಂಭ ತ್ವರಿತ ಮನಸೋ ಯುಷ್ಮದೈಕಾಂತ್ಯಯುಕ್ತೋ ಧರ್ಮೌ ಪ್ರಾಪ್ತೌ ಪ್ರಥಮಮಿಹಯೇ ಧಾರಯಂತೆ ಧನಯ ತೇಷಾಂ ಭೂಮೇ ಧನಪತಿ ಗೃಹಾತ್ ಅಂಬರದಂಬುಧೇರ್ವಾ ಧಾರಾ ನಿರ್ಯಾಂತಿ ಅಧಿಕಮಧಿಕಂ ವಾಂಚಿತಾನಾಂ ವಸೂನಾಂ. ಶ್ರೇಯಸ್ಕಾಮಾಃ ಕಮಲನಿಲಯೇ ಚಿತ್ರಮಾಂನಾಯ ವಾಚ ಚೂಡಾಪೀಡಂ ತವ ಪದಯುಗಂ ಚೇತಸಾ ಧಾರಯಂತಃ ಛತ್ರಛಾಯಾ ಶುಭಗ ಶಿರಸಃ ಚಾಮರಸ್ಮೀರ ಪಾರ್ಶ್ವಾಃ ಶ್ಲಾಘಾಶಬ್ದಶ್ರವಣ ಮುದಿತಾಃ ಷಡ್ವಿಣಃ ಸಚರಂತಿ ಮೂರೀಕರ್ತುಂ ಕುಶಲಮಖಿಲಂ ಜೇತುಮಾದೀನರಾದೀನ್ ದೂರೀಕರ್ತುಂ ದುರಿತನಿವಸಂ ತ್ಯಕ್ತುಮಾದ್ಯಾಮ ವಿದ್ಯಾಂ ಬಸ್ತಂ ಭಾವಧಿಕ ಜನನ ಗ್ರಾಮ ಸೀಮಾಂತರೇಖಾಂ ಆಲಂಬಂತೆ ವಿಮಲ ಮನಸೋ ವಿಷ್ಣುಕಾಂತೆ ದಯಾಂ ತೇ ಜಾತಾಕಾಂಕ್ಷ ಜನನಿಯುವಯೋ ಏಕ ಸೇವಾಧಿಕಾರೇ ಮಾಯಾಲೀಢಂ ವಿಭವಮಖಿಲಂ ಮನ್ಯಮಾನಸ್ತ್ರಿಣಾಯ ಪ್ರೀತ್ಯೈ ವಿಷ್ಣೋ ತವ ಚ ಕೃತಿನಃ ಪ್ರೀತಿಮಂತೋ ಭಜಂತೆ ವೇಲಾಭಂಗ ಪ್ರಶಮನ ಫಲಂ ವೈದಿಕಂ ಧರ್ಮ ಸೇತು. ಸೇವೇ ದೇವಿ ತ್ರಿದಶ ಮಹಿಳಾ ಮೌಳಿಮಾಲಾರ್ಚಿತಂ ತೇ ಸಿದ್ಧಿಕ್ಷೇತ್ರಂ ಶಮಿತ ವಿಪದಾಂ ಸಂಪದಾಂ ಪದಪದ್ಮಂ ಯಸ್ಮಿನ್ನೀಷನ್ನಮಿತ ಶಿರಸೋ ಯಾಪಯಿತ್ವಾ ಶರೀರಂ ವರ್ತಿಷ್ಯಂತೆ ವಿತಮಸಿ ಪದೇ ವಾಸುದೇವಸ್ಯ ಧನ್ಯಾಃ ಸಾನುಪ್ರಾಸ ಪ್ರಕಟಿತ ದಯೈಃ ಸಾಂದ್ರವಾತ್ಸಲ್ಯ ದಿಗ್ಧೈಃ ಅಂಬಸ್ನಿಗ್ಧೈಃ ಅಮೃತಲಕರೀ ಲಬ್ಧ ಸಬ್ರಹ್ಮಚರ್ಯೈಃ ಕರ್ಮೇಯೇತಾಪತ್ರಯ ವಿರಚಿತೆ ಗಾಢತಪ್ತಂ ಕ್ಷಣಂ ಕಿಂಚನ್ಯಗ್ಲಪಿತಮನಘೈಃ ಆರ್ದ್ರಯೇಥಾಃ ಕಟಾಕ್ಷೈಃ ಸಂಪದ್ಯಂತೆ ಭವಭಯತಮೀ ಭಾನವತ್ಪ್ರಸಾದಾತ್ ಭಾವಾಃ ಸರ್ವೇ ಭಗವತಿ ಹರೌ ಭಕ್ತಿಮುದ್ವೇಲಯಂತಃ ಯಾಚೇ ಕಿಂ ತ್ವಾಂ ಅಹಮಿಹಯತಃ ಶೀತಲೋದಾರಶೀಲ ಭೂಯೋ ಭೂಯೋ ದಿಶಸಿ ಮಹತಾಂ ಮಂಗಳಾನಾಂ ಪ್ರಬಲದಾನ ಮಾತಾ ದೇವಿ ತ್ವಮಸಿ ಭಗವಾನ್ ವಾಸುದೇವಃ ಪಿತಾ ಮೇ ಜಾತಸ್ಸೋಹಂ ಜನನಿ ಯುವಯೋಃ ಏಕಲಕ್ಷ್ಯಂ ದಯಾಯಾಃ दत्तोयुष्मत्परिजनतया देशिकैरप्यतस्त्वम् किं ते भूयः प्रियमिति किल स्मेरवक्त्रा विभासि कल्याणानाम् अविकलनिधिः कापि कारुण्यसीमा नित्या मोदा निगमवचसाम् मौलिमन्दारमाला सम्पद्दिव्या मधुविजयिनः सन्निरत्ताम् सदा मे सैषा देवी सकलभुवन प्रार्थना कामधेनुः उपचित गुरुभक्तेः उत्थितं वेङ्कटेशात् कलिकलुषनिवृत्त्यै कल्पमानं प्रजानां सरसिजनिलयायाः स्तोत्रमेतत्पठन्तः सकलकुशलसीमाः सार्वभौमा भवन्ति